chinimandi.com podcast. 14 सप्टेंबरला साखर कारखान्याला घेराव घालणार भाकियू. शेतकऱ्यांच्या समस्येबाबत भारतीय किसान युनियनच्या भानू गटाकडून 14 सप्टेंबरला सिंभावली साखर कारखान्याला घेराव घालण्यात येणार आहे. हे आंदोलन यशस्वी बनवण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावात जाऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारी भाकियू भानू यांची बैठक सिंभावली क्षेत्रातील बिरसिंगपूर गावात आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये 14 सप्टेंबरला शेतकऱ्यांना ऊस थकबाकी, खते यांच्यासह इतरही अनेक समस्यांबाबत साखर कारखान्यावर होणाऱ्या धरणे आंदोलनाची रूपरेखा तयार करण्यात आली. बैठकीमध्ये हे निश्चित करण्यात आले की ट्रॅक्टर ट्रॉलीमधून हजारो शेतकरी धरणे आंदोलन स्थळी पोहोचतील. प्रदेश महासचिव सरनजीत गुर्जर यांनी सांगितले की धरणे स्थळी खाण्याची आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे, तर मागणी पूर्ण न झाल्यास दिवस रात्र धरणे प्रदर्शन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. बैठकीमध्ये परिसरातील सलारपूर, माधापूर, धनपुरा, खड्या, हिमतपूर, डिबाई, शरीकपूर, मतनोरा, मुक्तेश्वर या गावातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पवन हुण, डॉक्टर ओमकार सिंग, जेई सिंग, रूपराम, कृष्णवीर सिंग, गब्बर, खालिद, लोकेश सेन, रुपेश, विजय शर्मा, भुले, रामबीर, सुरेश आदी उपस्थित होते.